आतापर्यंत आपण भारताचा प्राचीन मध्ययुगीन आणि आधुनिक इतिहास अभ्यासला. 1857 राष्ट्रीय उठावानंतर भारतात आधुनिक युगाचा आरंभ झाल्याचे मानले जाते. तिथून पुढील काळ हा भारतातील इंग्रज राजवटीचा काळ होता. यामुळे हा काळ भारतीय इतिहासातील स्वातंत्र्यपूर्व काळ म्हणून ओळखला जातो. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. यामुळे 1947 नंतरचा काळ हा भारतीय इतिहासातील स्वातंत्र्योत्तर कालखंड म्हणून ओळखला जातो. स्वातंत्र्योत्तर म्हणजे स्वातंत्र्यानंतरचा. यावर्षी आपण भारताचा स्वातंत्र्योत्तर कालखंडातील इतिहास अभ्यासणार आहोत. स्वातंत्र्योत्तर काळात भारतापुढे निर्माण झालेली आव्हाने, भारताने वेगवेगळ्या क्षेत्रात केलेली प्रगती, भारताचे परराष्ट्रीय संबंध, भारतातील अंतर्गत राजकारण अशा विविध मुद्द्यांचा परामर्श आपण घेणार आहोत. आधुनिक काळातील इतिहासाची साधने प्राचीन व मध्ययुगीन साधनांपेक्षा अनेक बाबतीत वेगळी आहेत. या साधनांचे स्वरूपही वेगळे असते. आधुनिक काळात विज्ञान व तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीमुळे या कालखंडातील इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी तुलनेने विपुल प्रमाणात साधने उपलब्ध होतात. आधुनिक इतिहासाचा अभ्यास करताना आपल्याला प्रादेशिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील साधनांची दखल घ्यावी लागते. या साधनांच्या मदतीने आपणास इतिहासाचे लेखन करता येते. आधुनिक काळातील इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी लिखित साधने, भौतिक साधने, मौखिक साधने आणि दृकश्राव्य माध्यमातील साधने अशी चार प्रकारची साधने उपलब्ध आहेत.